नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनं इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. आपल्या गुणांवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळानं 2 टप्प्यांची पडताळणी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत ऑनलाईन मिळवू शकतात, तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी गुणांची पडताळणी किंवा विशिष्ट उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विनंती करू शकतात. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी विद्यार्थ्यांना या महिन्याच्या 19 ते 22 तारखेपर्यंत प्रतिविषय 700 रुपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येईल, तर गुणांच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी 26 ते 29 मे दरम्यान अर्ज सादर करता येतील, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता थिओडोर मॅमन यांनी 1960 लेझरचा पहिला यशस्वी प्रयोग केला होता. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही आहे. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय निदान साधने आणि उपचार, उच्च गती दळणवळण तंत्रज्ञान आणि समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तसंच विश्वाविषयीची समज अधिक सखोल करणाऱ्या असंख्य शोधांमध्ये प्रगती साधली आहे. यानिमित्तानं युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं आणि शांतता तसंच शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळला जातो. केंद्र शासनाने यंदाही आजचा हा राष्ट्रीय डेंग्यू दिन राज्यात सर्वत्र साजरा करण्याविषयी आदेशित केला आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर इथल्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर मोठं आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं असून संपूर्ण रात्र त्यांनी कार्यालयासमोरच ठिय्या देत काढली. राज्यभरात आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या सरकारी वसतिगृह योजना आणि शैक्षणिक सहाय्य योजनांचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शिक्षण शुल्क तसंच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं हा असला तरी या योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्षात अनेक सुविधांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा या आंदोलक विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आपल्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे. गडचिरोलीमधल्या चारमोशी तालुक्यातील रामसागर इथं कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकून संशयित अनधिकृत HDBT कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल काल जप्त केला. जप्त केलेल्या बियाण्यांमध्ये पुष्पा बलवान तसंच मालामाल या वाणांच्या बियाण्यांचा समावेश आहे. या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये युवा भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2 सुवर्णपदकांसह 7 रौप्यपदकांना या खेळाडूंनी गवसणी घातली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सायंकाळी 7:30 होणार आहे. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोसी फेई या जोडीचा पराभव केला आहे. बुखारेस्ट इथं सुपर चेस क्लासिकच्या दुसऱ्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं विश्व चॅम्पियनशिप चॅलेंजर झवोखीर सिंदारोव्हला उत्कृष्ट डावपेचांचं प्रदर्शन करत पराभूत केलं. दुसऱ्या फेरीनंतर प्रज्ञानंद केमर आणि वाशियर लाग्रेव्ह प्रत्येकी 1.5 गुणांसह पहिल्या स्थानावर बरोबरीत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10